नमस्कार, मी शेफाली वैद्य. मुंबई तरुण भारतच्या गझाली या गप्पांच्या कार्यक्रमात तुमचं परत एकदा स्वागत आहे. आज आपला विषय आहे, सध्या सगळीकडे गाजतोय तो विषय म्हणजे, काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक सरप्राईज अनाउन्समेंट केली की 500 आणि 1000 नोटा ह्या मध्यरात्रीपासून चलनातून बाद करण्यात येतील. तर त्याचा अर्थ काय आणि ह्या निर्णयाचे पडसाद सगळीकडे कसे उमटतील, त्या विषयावरती आपण बोलणार आहोत. या विषयावर गप्पा मारायला आपल्यासोबत आहेत
अजिंक्य कुलकर्णी,
हेतल राज,
नरेंद्र जोशी.
माझ्या मते हे सगळं म्हणजे सर्जिकल स्ट्राईक पार्ट 2.
आणि व्हॉट्सअपवर तर मात्र पुन्हा दिवाळी चालली आहे. दिवाळीला जितके मेसेजेस नव्हते आले तितके काल रात्रीपासून व्हॉट्सअपवर यायला लागलेत.
हे जे झालं ते चांगलं झालं बरं का, पण यामुळं मार्केट सगळं हललंय. या निर्णयामुळं ना काळे पैसे दडवून ठेवणारे किंवा खूप रोखड जमा करून ठेवणाऱ्यांची गमेलगुंडी उडाली यासारखं असं झालंय. ते
आज सकाळी माझा ड्रायव्हर मला म्हणाला की मॅम, चांगलं केलं सरकारने हे करून की सगळ्यांचा दडलेला काळा पैसा आता बाहेर येईल. म्हणजे सामान्य माणसांना सुद्धा हे सगळं ठाऊक आहे आणि त्यांना आनंद होतोय की सरकारने असं काही पाऊल उचललंय ज्याचा काळा पैसा बाहेर आणण्यावरती त्याचा परिणाम होईल.
मला असं वाटतं की सामान्यांना जे कळतंय, अतिसामान्यांना जे कळतंय, ते तथाकथित विरोधाची भूमिका घेणाऱ्यांना कळतंय की नाही आणि त्याला किती वेळ लागतोय याची चर्चा एकदा व्हायला पाहिजे. पण एकूण ओव्हरऑल वातावरण खूप छान आहे. एखाद्या देशाच्या पंतप्रधानांनी किंवा समाजाच्या नेत्यांनी सांगितल्यानंतर त्याचा समाजाच्या सर्व लोकांवरती प्रभाव पडण्याची मोदींच्या गेल्या 2-3 वर्षातली ही 7वी-8वी घटना आहे, त्याचं मला फार कौतुक वाटतं.
अगदी. आणि मुख्य म्हणजे हे जे आहे हा निर्णय एकाएकी घेतलेला नाही आहे. म्हणजे आत्ता जर तुम्ही मागे बघितलं तर मोदी पंतप्रधान झाल्यानंतर 15 ऑगस्ट 2014 त्यांनी पहिला निर्णय घेतला होता, तो जनधन योजनेचा. म्हणजे या देशातल्या विस्कळीत अर्थव्यवस्थेमध्ये इतके लोक होते जे बँकिंग सिस्टमच्या बाहेर होते, तर त्या लोकांना बँकिंग सिस्टमच्या आत आणणं आणि त्यांचे अकाउंट्स उघडणं म्हणजे ते सगळे सिस्टमच्या आत येतील. आणि ह्या जनधन योजनेखाली जवळजवळ 25 कोटी नवीन अकाउंट्स उघडले. त्यावरती विरोधकांनी खूप टीका केली होती की ह्याच्यातले 25% अकाउंट्स असे आहेत ज्याच्यामध्ये शून्य बॅलन्स आहे, तर मग असे अकाउंट उघडून काय फायदा, मग ते बँकांना जास्त काम तुम्ही का करायला लावता वगैरे. पण आत्ता त्याचा खरा इम्पॅक्ट आपल्याला कळतोय, कारण ज्या ज्या लोकांकडे आत्ता सध्या 500 आणि 1000 ज्या नोटा असतील त्या नोटा परत अकाउंटमध्ये घालणं हा एकच मार्ग मोदींनी त्यांना ठेवलेला आहे. त्याच्यामुळे किती पैसा सिस्टममध्ये येईल याची तुम्ही कल्पना करा.
अगदी बरोबर शेफाली. वाणी हेतलनी ज्याप्रमाणे म्हणलं ना की व्हॉट्सअपवर खूप चर्चा होते ह्याच्यावर, ह्या चर्चेमधले दोन उत्तम उदाहरणं द्यायची म्हटलं तर एक चर्चे असा एक मी मेसेज सकाळी वाचला व्हॉट्सअपवरचा की त्याच्यामध्ये लिहिलं होतं की मोदींनी 15 लाख रुपये तुमच्या अकाउंटमध्ये जमा करण्याचं हे केलं होतं, कबूल केलं होतं किंवा तसं आश्वासन त्या ह्याच्यामध्ये दिलं होतं निवडणुकीच्या काळामध्ये. तर 15 लाख मोदींनी भरले काय आणि 15 लाख आपल्याजवळचे आपण नेऊन भरले काय, एकच. आणि हे अशाच पद्धतीने हे सगळं गंमत चर्चा केली जाते. आणि इव्हन ह्याच्याही पुढून त्याच्यावर या सगळ्या ह्याच्यावर मिश्किली करणारे जे काही सगळे आपल्या सामान्य माध्यमवीर म्हणा, सामान्य लोक म्हणा, जे व्हॉट्सअपवर आपलं मन मोकळं करतात किंवा ते मत मांडतात, त्यांनी काही जणींनी तर म्हणले की या खालील सगळ्या म्हणींचे अर्थ एकाच झटक्यात मोदींनी सगळ्यांना दाखवून दिलेत. तर त्या म्हणी कोणत्या? तर तोंड दाबून मुंक्यांचा मार करणं, एका दगडात 2 पक्षी मारणं, लेकी बोले सुने लागे, 1 घाव 2 तुकडे, नाक दाबले की तोंड उघडते, दिवसा तारे दिसणे, बाबा गेला आणि दशम्याही गेल्या, तेल गेले आणि तूपही गेले, हाती आले दुपाटणे, सरळ बोटाने तूप निघत नसेल तर वाकडं करावे, गनिमी कावा करणे, डोळ्यास डोळा न लागणे, अंगांचा तिरपापड होणे, तळपायाची अग मस्तकाला जाणे, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे चांगली म्हण जी सगळ्यात लक्षात राहणारी जोगी म्हण कुठली, तर या कानाचे त्या कानाला न कळणे. म्हणजे या सगळ्या ह्याच्यामागे किती गुपित ठेवून हे सगळं केलं आणि ते यशस्वीरित्या केलंही, हे मोदींचं कौशल्यच म्हणायला पाहिजे माझ्या मते.
म्हणजे जी सिक्रेसी त्यांनी मेंटेन केली आहे आणि हे सगळं प्लॅन आउट करताना की एक चेसचे आपण मूव्ह जसे प्लॅन करतो तसे मागच्या 2 वर्षापासून या सगळ्यांचं आता आपण मागे बघून कनेक्ट द डॉट्स करू शकतो, पण अमेझिंग आहे ते.
हो, म्हणजे आधी त्यांनी जनधन योजनेच्या खाली नवीन खाती उघडली, त्याच्यानंतर त्यांनी क्रॉप इन्शुरन्स वगैरे अशा सगळ्या योजना जाहीर केल्या, त्याच्यानंतर त्यांनी लोकांना स्कीम दिली व्हॉलंटरी डिक्लेअर करण्याची, त्यांनी लोकांना संधी दिली की तुमच्याजवळ आहे काळा पैसा तर तुम्ही डिक्लेअर करा, तुम्हाला फक्त फाईन पे करावी लागेल पण त्याच्या पुढे काही होणार नाही, आणि तेवढी मुदत दिल्यानंतरही जर तुम्ही त्या मुदतीचा फायदा घेतला नाही किंवा त्या स्कीमचा फायदा घेतला नाही तर आत्ता तुम्हाला दुसरा उपायच नाहीये ना, म्हणजे तुम्ही तुमच्याजवळ असलेले जे काळे धन असेल म्हणजे ज्यांच्याकडे असेल त्यांना सांगितले अनडिक्लेअर्ड इन्कम 500 नोटा आणि 1000 नोटा त्या तुम्हाला बँकेमध्ये भराव्याच लागतील, किंवा त्या जर बँकेमध्ये भरल्या नाहीत तर तुम्ही त्याचं काही करू शकणार नाही. हा तुम्ही फक्त एक गोष्ट करू शकता की येत्या 72 तासांमध्ये तुम्ही ते पैसे घेऊन वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन बाकीच्या लोकांची बिलं भरू शकता किंवा स्मशानात जाऊन बाकीच्या लोकांच्या क्रिमेशनचा खर्च करू शकता, पण बाकी त्या अतिरिक्त ते पैसे तुमच्या बँकेत घालण्याशिवाय तुमच्याकडे दुसरा उपायच नाहीये.
सामान्य माणसाला त्रास होईल असा एक बोभाटा अजून तथाकथित इकॉनॉमिकली लिबरल लोकांनी कसा सुरू केला नाही, कारण काय नाही म्हणलं तरी मोदी चहावाला, त्यामुळे त्याला त्यांच्या आयुष्यात त्यांनी किती वेळा बघितलं असतील 1000 आणि 500 नोटा, त्यामुळं 1000 500 नोटांमुळं अडणार किती आहे हे त्यांना कळलंय का नाही, असा एक सूर माझे तथाकथित बिल्डर असलेले मित्र ज्यांनी अजूनही काही त्यांना हार्ट अटॅक आलेला नाही त्यांनी मात्र केला.
हो, पण जितक्या लोकांशी मी बोललोय किंवा जितके सामान्य लोकांशी मी बोललोय तिथे मला काहीच त्रास दिसत नाही आहे. जितक्या लोकांकडे म्हणजे जे मोठी लोक आहेत त्यांना सामान्य माणसांसाठी काय, सामान्य माणसांसाठी काय असा हे झालंय.
काल तर चर्चा होती ना की आज रात्री कोणाला चांगली झोप लागेल ज्यांच्याकडे नोटाच नाहीये.
गुलाबी थंडीत काही ठिकाणी शेकोटीचे कार्यक्रम होणार असं वाटलं. मी पुढे काही बोलत नाही, तुम्हाला शेकोटीची ठिकाणं माहितीच आहेत.
फक्त कार्यक्रम संपवताना मी एकच सांगू इच्छिते, म्हणजे आत्ता ज्या तुझे तुमच्याकडे जे पैसे असतील 500 किंवा 1000 नोटा त्याचं तुम्ही काय करू शकता ह्याचं थोडक्यात फक्त सांगते. आत्ता आज आणि उद्या बहुतेक ठिकाणी ATMs बंद राहतील, कारण बँकांना ATM मधले जुन्या नोटा काढून नव्या नोटा भराव्या लागतील, त्याच्यामुळे विड्रॉ कोणी करू शकणार नाही. पण त्याच्यानंतर जर तुम्हाला तुमच्याकडे असलेल्या नोटा बदलवायच्या असतील तर तुम्ही कुठल्याही बँकेच्या कुठल्याही ब्रांचमध्ये किंवा कुठल्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन 4000 रुपयापर्यंतच्या नोटा बदलून घेऊ शकता. त्याच्यासाठी फक्त तुम्हाला सरकारी ओळखपत्र लागेल तुमच्या बरोबरचं आणि एक फॉर्म भरून द्यावा लागेल, आणि त्याच्यानंतर बाकीचं जे उरलेले पैसे तुमच्याकडे जे आहेत ते तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये घालू शकता, आणि अकाउंटमध्ये घातल्यानंतर तुम्ही ते विड्रॉ करू शकता. पण म्हणजे तुम्हाला नवीन नोटा मिळतील, फक्त ते विड्रॉलचं जे अमाऊंट आहे ते 10,000 रुपये पर एका वेळेला आणि 20,000 रुपये पर आठवड्याला असं सुरुवातीला असणार आहे, आणि तुमच्याकडे 31 डिसेंबरपर्यंत वेळ आहे तुमच्याकडे असलेले पैसे बँकेत घालण्यासाठी. 50 दिवस हे खूप होतात, म्हणजे घाबरायची किंवा पॅनिक व्हायची काही गरज नाही आहे, तर त्या तुम्ही तुमच्या बँकेत घालू शकता. आणि जे प्रवासी वगैरे असतील त्यांना सरकारने 72 तासाची मुदत दिली आहे की या एक्झिस्टिंग 500 आणि 1000 नोटा आहेत त्या पेट्रोल पंपांवरती स्वीकारल्या जातील, त्या इस्पितळांमध्ये स्वीकारल्या जातील, त्या स्मशानं कब्रिस्तानं वगैरे जागांमध्ये स्वीकारल्या जातील, किंवा बसची तिकीटं जिथे मिळतात, विमानाची तिकीटं जिथे मिळतात, विमानतळावरतीही या नोटा स्वीकारल्या जातील, टोल प्लाझामध्ये. त्यामुळे सामान्य लोकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली आहे. पण तरीही घाबरून जाऊन लोक म्हणजे काही लोक स्वीकारत नाहीत अशा तक्रारी येऊ शकतात, पण ते होतं. म्हणजे हा खूप मोठा बदल आहे ॲक्च्युली, आणि बदल होताना म्हणजे गाडी एखादी ट्रेन जर रूळ बदलते तेव्हा थोडासा खडखडाट होतोच आणि तो तसा होणं साहजिक आहे. तर पंतप्रधान मोदींनी म्हटल्याप्रमाणे आपण थोडंसं बेअर केलं पाहिजे आणि थोडीशी डिफिकल्टी आपल्याला सोसावी लागली तरी आपण म्हणजे ती सोसली पाहिजे, तरच काळं धन सगळं बाहेर येऊ शकतं.
पण काही म्हणा, बंदे में है दम.
अभिमान वाटतो मला, मी या सरकारला मत दिलंय. आता भेटूया पुढच्या गजालीमध्ये. धन्यवाद.